जाने का मन अभी हमारा नहीं होगा क्योंकि वहाँ पे नाचने के बाद बहुत ज्यादा एग्जॉस्ट हो जाएंगे। सुबह 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये उन्हाळा सुरू झालेला आहे आणि ह्या उन्हाळा सीझन मध्ये लाईट शेड चे कपडे घालणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला या उन्हाचा त्रास थोडा कमी होईल। टोपी, हेल्मेट या गोष्टी जवळ ठेवणं गरजेचं आहे। सुशांत थोडा वेळापूर्वी फोन आला होता, त्यांनी सांगितलं आजीचा बटवा कांदा लक्षात ठेवायचा, कांदा कायम सोबत ठेवायचा। त्यानं नुसता कांद्याचा वास घेतला आणि तो डोक्यावर थापला तरी सुद्धा बऱ्यापैकी हीट अंगातली जी आहे ती कमी होऊन जाते। काही महत्त्वपूर्ण प्रिकॉशन्स आपल्याला घ्याव्या लागणार आहेत कारण यंदा नाशिकमधली सिच्युएशन खूप जास्त विचित्र झालेली आहे पाण्याच्या दृष्टीनं सुद्धा। त्याबद्दल जरा इन डिटेल बोलूयात थोड्याच वेळात। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो।